इट्स 93.5 रेड एफएम वर 7:15 झालेत. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मे थॉट ऑफ द डे का टाइम हो गया है. सुविचार आणि एकूणच थॉट ऑफ द डे मध्ये शांतता या गोष्टीसोबत जोडले गेलेले खूपसे थॉट्स आहेत आणि शांतता मिळावी म्हणून माणूस कायम प्रयत्न करत असतो. ना एक फार मोठ्या माणसानी म्हणून ठेवलंय की शांतता तुम्हाला हवी असेल तर खूप एफर्ट्स करून ती मिळतच नाही. तुम्ही शांत राहिलात की आपोआप शांतता मिळते. म्हणूनच जर असा दिवसभरातला एखादा वेळ असा काढावा की जेव्हा शांतपणे बसला आहात तुम्ही, डोक्यामध्ये कसलेच विचार नाही आहेत, डोळे बंद आहेत, श्वासांवरती लक्ष आहे, किमान 5 मिनिट जरी आयुष्यातले असे मिळाले दिवसभरातून एकदा, मजा जात आहे जिंदगी में, ऍक्च्युली प्रसन्न वाटतं. तेव्हा जरा शांत राहा जेणेकरून पेटायला मदत होते. आज की पार्टी फ्रॉम बजरंगी भाईजान. गाणं प्ले करतो. एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.